नमस्ते सर्वदेवानां वरदासि हरिप्रिये ॐ त्रैलोक्य पूजिते देवे कमले विष्णुवल्लभे मंगलां शोभनां शुद्धां निष्कलां परमामकलां विश्वेश्वरे विश्वं विकामे सुप्रसन्नां सुमदनां करुणानिजान्तरां सुधाप्लावितभूपृष्ठान् गन्धानुलेपनां ध्यानवकरनिष्ठस्थां श्वेताङ्कारभूषितां
Selbstbeherrschung aufzugeben würde bedeuten, dem Vital freies Spiel zu lassen, und das würde allen möglichen Kräften Einlass gewähren. Solange nicht das supramentale Bewusstsein alles kontrolliert und durchdringt, im gesamten Wesen vom Obermental abwärts besteht ein verschwommenes Spiel von Kräften, und jede Kraft, wie göttlich sie auch in ihrem Ursprung sei, kann zwar von den Mächten des Lichtes benutzt werden, sie kann aber bei der Durchquerung des Mentals oder Vitals auch von den Mächten der Finsternis abgefangen werden. Wachsamkeit, Unterscheidungsvermögen und Kontrolle können nicht aufgegeben werden, bevor der vollständige Sieg errungen und das Bewusstsein gewandelt ist. Sri Aurobindo.